हेलो।
निकल गो बार आयाम रु।
अच्छा, हाँ, मैं भी भारत छु।
हाँ तो तू अब समझा। हाँ अन ई करतन में सर बरोबर छिनिन बड़ा प्रॉब्लम है माज इन अन मैं तो एक तो टेंशन टेंशन है मन पहले जात्रा परेशान छु म गर्भवती आणि हे म्हणजे अभी टेंशन अभी यार दांकरण छे यार सब वात। हां मालूम नहीं छेने का हनुस पर बनाओ जरूरी इस पर काई करे वात सब। हां नेशनल कच पर ने सिस्टर वे जाओ थे मन। हां
बरोबर
आणि
हां
हां समजाव ना
सर
बताओ छु
काय करून काय काय डोकत पण चालू मारो
तूच कन्व्हिन्स करू शकते नाही आवा
आईचून आजच हॅनो न्यूज एकदम शॉक हे एकदम घबराट मत घाबर गो काही
काही फालतू ठेवत का मनी मालन छे नी काही काही केव करत अबे ताई तो काही विषय कोण तो
ठीक छु मन की जो कने भार विषय बरोबर छे छनो
आणि उज मी काही बी म्हणजे अठरा जण ते पोहण चालू होते ही चालूच होती काही विषय
दोपहर के लागी म्हणू बर नंतर पॉझिटिव्ह छ के ताणे जे सुरू होगी रोय ना मग शांत आवे रोन काय मार्ग काम लागत नाही ऑफर
समजो
न तो ओडी जर असो काय रतो घरवाळी समज आवत नाही लगे
अरे हा पण मन समजी नाही वरून काही मालम छे नी काय तपास मालम छे नी वाट मुद्दा मन वेगी नहीं बच उसकी दिल से है तो परफेक्ट मिला हम अपने मालूम पड़े नहीं गए। हाँ अनु जर कर तो पत का ठीक से मन तो पत ई वे जाओ लगी नहीं अनु
करो वो ना आप मत जाओ तू वन व्यवस्थित बोलू तू वन म तम भी दर्शक वो ना समझा ताणी को तम
मैं के दिन वो ना किस करा लब मैं आऊ चुका नंतर करन
आणि वर ट्रीटमेंट वगैरे पुरच वर काही समजावत रा दवाखाना बी आत कत जाऊ काही करू पण ले जाऊ तू मग समजावं लागे भलती सर्किट चो सर लारेर बारे ना चो आणि मग आता मुंबईन कोण येत काय जाणार हात पकडान करो मग थांबजो रेजो सर केला वच मन जबाबदारी दिनोच अरुण तार जबाबदारी थांबाडलं तरी पण मानू कोणी एकदम सर्किट हनु वर मनेरोच करत हनु एक भी वाते सामने वो टाइम इन गी 12-1 बजे नो
दिस आप समझा तू ना।
हाँ वो न लियो ना के दर्शक को गोड़ी गोड़ी थी करन वो आतु आत थे चाहिए सवार समझा वो क्या निकलो को तो मामूली बदना मेरे धंधा चाहिए वो वर फैमिली आज यू नो सो मबी आत खाई
आणि
काही दिमी ना हे कारण काही तू केली तू गोळी ती रेजावच काही समजावू कवर हॉस्पिटल ट्रीटमेंट नव लागे
मालम काय आता नॉलेज चो ना सब।
अच्छा अच्छा
हा
म्हणजे गोळी तर जर रत होणं तो ठीक वाच ना तू हॉस्पिटल जा अवघडच वाच नऊ
काही देख तू काही
करू तू मग समजवतो अब रोती बेटी ती जे चिडचिडपणा वर सनकी एकदम
पण मग लारच के ना पण बाकी सब साथ देन तयार जब आपण करिअर कर बाकी काही करिअर तारी इच्छा आहे उप कर
हो
तार सोबत छे नी प्रत्यक्ष जरी न गेव तरी एक सपोर्ट तो रचे नी मारो
हो ने
आपण बात होती। विनाकारण दुसरे सामू दिले जायत मार मन कतर प्रॉब्लेम मारो घर मार मन मला काहीच नको मार मार डिस्टर्ब वेगू घर की मार मन मालम जाब हा पहिले तीस तीन महिना ती मी परेशान
चुकाय
समजा तू
आपण
समजा
आज बोलू तू एकदम पद्धतशीर शांती ती दर्शक समजा केव्हा लागत
कोणी समजा तू
तू भार वाते अशी बरोबर रे नो सर अवघड हार्ड विषय भलती हे डीएमए रोच आभाषिक मिटव तू
आपण तो बस म्हणतो बस हीच म्हणतो म्हणजे संन्यास करून बस मरत जावं लागे अशी परिस्थिती काही विचित्र चुवन मानन म्हणजे अपमान म्हणजे वर काही जाबू छोड दे तू दुसरे सामोले जारी केजी नव्हतो म्हणला
आज बोलू तो आज रातवान व्यवस्थित जरा विलास बी ठरू मी परत आबजे ती काय दोपहर जामेल तू उभारत ना लादी नव्हतो मग काही
म्हणजे कोण माते पाहत पहिले पहिलेच मालम रे काळजी लिहायचे पहिले गणतीत मुद्दाम करत आहे तुझी कोणी
कोणवर आब असे असे माहिती दुःख रोतो बी वाटत घर साम हेती ऍडमिट वगैरे हेतू
अरे बा मन करतो की मालम काळजी लिहावं लागेल मालम
म्हणजे तो कना ते हानू फील ह्याच केला की म्हणजे दि तीन दाडे ते हानू वाटरोच मग केला गो वाटरोच तो ठीक एक बार कन्फर्म करा केला गो तो पचा आज की देऊ लायव मग किटन की दे टेस्ट तो उद्दीपट्टी काहीतरी दिखायवर मी पॉझिटिव्ह केला एकदम धडधड ठेव काही करून काय ना घामच रूम मी वाळवा आहे तो कालेनच आधार कार्ड वगैरे लिहितो हमार पण समजा असं पर्यायची ना तू भलती मातेर भारेर विषय अजून सायकोज एकदम समजेन पण मने रोज करत जात करते अजून हे वाते माही वन एकदम कन्व्हिन्स कोणाला गेलो होतो
दूर चले जाई की वर कनाई सपने मी कोण देखी हनू काय हनू थोडे वर सर्व सात दिन चुक मग बाकी सब वात मग तारणार छुबा हा तू कर काही करायचं स्वप्न कर पूर्ण असं वाटे नक्की दिन वाटत दुसरे समोर ले जाय तर कोकण थोडे थोडे प्रति महामारी रिजत मार एवढी दिला समाज मापून एकलो छू
मग
कसो एक तो मळे आपण अलतू तर मार
व्यवस्थित समजाता वाटायन कचरा लागत लगेच बोबाटो करणार कधी लोक मग आते राहत आजच करू तू मग कन्व्हेन्स आज रात्री तमारो बी बरोबर छान तमार रेप्युटेशन बरोबर छे
बरोबर गोळी लिहिलू चू अनुदिन सप म्हणजे खोटो किदी किदी ಒಂದ್ ಮಂದಿ ಮನಿ ಕರೆ ಹೇಳ್ತ ಏನ್ ಅರ್ಥ ಬಂತು ಶಂಕ ಏನ್ ಲಗ್ಗಿನಿ ಅಪ್ಪವ್ರ ಹತ್ರ ವಿಶ್ವಾಸ ವಿಶ್ವಾಸ ಏನ್ ತಡ ಏನ್ ಲಗ್ಗಿನಿ
ಸಾಬಿತ್ ಒಳಕಚ ತಮ್ ದೋಯ್ ಬಿ ನಾಮ ಅನ್ ಮನ್ಕ ಬರೋಬರ್ ಛ ಕೂಚು ಮಗದಮ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಮಜಾನ್ ಕೂಚು ಓರ್ ಬಿ ಇಜ್ಜತ್ ಛ ತಮಾರ ಬಿ ರೆಪ್ಯುಟೇಷನ್ ಛ ದೋಯ್ ಸಾ ರೂಪಿಯಾ ಚಾನೆ ಉ ಅನಿ ಲೋಕುನ್ ತೋ ಫಕ್ತ ವಿಷಯ ಚಾವಚ ವಟಾಯನ್ ಕೊಂಚಿ ಬಿ ನಾನ್ಕಿ ತೋ ವಾತ್ಯರ ಓ ಡಿ ಎಮ್ ಎರ ಕಸೋ ಸಾರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬರ್ ಕರ್ನಾ ಕೆ ಉ
ಮತ ಮತೋ ಪಚ ಅನ್ನು ತೋ ವ್ಯಕ್ತ ಮತೋ ನನ್ ತೋ ಬಿಲ್ಕುಲ್ ಮನೆ ಜೀವ ದೇವ ಲಾಗದ ಅಸ್ತ್ರ ಸ್ಥಿತಿ
ಗೋನ್ ಕೊನ್ ತಮ್ನೆನ್ ಕೈ ಹೇದುನಿ ಮ ಕರುಚು ಬರೋಬರ್ ತಮ್ನೆನ್ ಕೈ ಹೇದುನ್ ಮ ಅನ್ ಥೋಡಾ ದರಚ ಮ ಸಮಜಾನ್ ಕುಚು ನ ಹಾ
ದೇಖ ಆಪ್ ಕೈ ಸೇ ಜೋ ಕೊನ್ ಕೋ ಮತು ಕರಾಲ ಪಹಿಲೆ ಸವಾರ ದ ಏಕರ್
ಹಾ
ಹಾ ಅನಿ ಮ ಕೋ ಮ ಆಉಚು ನಂತರ ದಿತಿನ್ ದನೆ ಹಾ
ಹಾ ಠಿಕ್ ಚ ಒನ್ ಆಬು ರೂಮೆ ಪರ ಚ ಒನ್ ಏಕ್ ಬಾರ ತಮ್
ಜರಾ ಆಮ ಕೈ ಬೋಲುನಿ ಹೋತಿ ಆಪ್ ಆಮ ಬೋಲುನಿ ಅಪ್ ತುಸ್ ಕ ಬನ್ ಫಕ್ತ ಬಸ್ ಕೈ ಕರ ಜೋ ಹಾ ಬಸ್
ಮೇಲು